नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी कसबा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार हेमंत रासने बोलतोय. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची विशाल जनसभा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सर परशुराम महाविद्यालय मैदान पुणे येथे आयोजित केलेली आहे. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की माननीय नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करूया.